नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे. विठ्ठल पांडुरंग हरीच्या जयघोषात, टाळमृदुंगांच्या नादात राज्यातील ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा परिसर पहाटेपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गजबजून गेला आहे. राज्याच्या एकादशीच्या मुख्य शासकीय सोहळ्यात पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातील कैलास उगले, कल्पना उगले या दाम्पत्यांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचं वितरणही यावेळी झालं. स्वच्छता, सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या पायी दिंड्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रथम क्रमांक जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याअंतर्गत येणाऱ्या श्री संत रोहिदास दिंडी, तसंच द्वितीय क्रमांक श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याअंतर्गत असलेल्या श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी, तर तृतीय क्रमांक याच पालखीतील श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान विठ्ठल समाजाला आनंद आणि समृद्धी प्रदान करो या शब्दात समाज माध्यमावर त्यांनी संदेश दिला आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक असलेल्या वाळूज नजीक प्रतिपंढरपूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांसह दिंड्या तसंच पालख्यांनी शहरातील रस्त्यांवर गर्दी केली आहे. सकाळी रिमझिम पावसातही पारंपरिक वेशात आबालवृद्ध इथं पायी जाण्यासाठी मार्गस्थ झाल्याचं दिसून आलं. अजूनही या मार्गावर भाविकांचे चमू पायी चालत आहेत. तसंच या मार्गावर सेवाभावी संस्थांनी पिण्याचं पाणी, फराळ आदींची व्यवस्थाही केली आहे. ओडिशाच्या जगन्नाथपुरी इथं आज सायंकाळी सुना बेशा या भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना सुवर्ण आभूषणांनी सजवण्याचा सोहळा होणार आहे. आज मोहरमचा 10वा दिवस. पैगंबर मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि सत्य आणि न्यायासाठी कर्बलामध्ये आपले प्राण गमावलेल्या त्यांच्या शिष्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हा दिवस नेहमी पाळला जातो. हजरत इमाम हुसेन यांनी प्रतिकूल परिस्थितीतही लोकांना सत्यावर अढळ राहण्याची प्रेरणा दिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान मोहरमच्या दिवशी ताजिया मिरवणूक काढली जाते आणि मजलिसचं आयोजन केलं जातं. मुस्लिम धर्मियांच्या मोहरमचा आजचा दिवस श्रद्धापूर्वक वातावरणात पाळला जात आहे. ठिकठिकाणी ताजियाची प्रतिकात्मक मिरवणूक तसंच प्रेषितांच्या शहीद झालेल्या नातेवाईकांच्या स्मृतींचं स्मरण केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या परदेश दौऱ्यात आज 17व्या ब्रिक्स संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या रिओ डी जेनेरिओ इथं पंतप्रधान आले आहेत. या संमेलनात ब्राझीलसह रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका सहभागी झाले आहेत. भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं बंगळुरू इथं काल रात्री झालेल्या पहिल्या एनसी क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यानं या स्पर्धेत 86.18 मीटर अंतरावर भाला फेकून पहिला क्रमांक मिळवला. केनियाच्या ज्युलियस येगोनं 84.51 मीटर भाला फेक करून रौप्य पदक जिंकलं, तर श्रीलंकेच्या रमेश पाथीराजेनं 84.34 मीटर भाला फेक करून कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. क्रिकेट. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 150 आणि ऋषभ पंत तसंच रवींद्र जडेजाच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर 6 बाद 427 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील 180 धावांच्या आघाडीच्या पाठबळावर भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं लक्ष ठेवलं. काल दिवसअखेर इंग्लंडच्या 3 बाद 72 धावा झाल्या होत्या. विजयासाठी भारताला 7 बळी मिळवणं आवश्यक आहे. आकाशदीपनं 2 तर मोहम्मद सिराजनं दुसऱ्या डावात 1 गडी बाद केला. दरम्यान भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये एकाच कसोटी सामन्यात 1000 जास्त धावा करून इतिहास घडवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं एकाच सामन्यात 1000 अधिक धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फक्त 5 संघांनी हा पराक्रम केला होता. या कसोटी सामन्यात शुभमन गिलनं महत्वाची भूमिका बजावली असून त्यानं 400 जास्त धाव्या केल्या आहेत. ही कामगिरी 93 वर्षात पहिल्यांदाच घडली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या सर्वच विभागात पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून आज सकाळी छत्रपती संभाजीनगर सिंह मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून बहुतांश भागात वाहतूक कोंडी झाली होती. काल अकोल्यात दमदार पाऊस झाला असून पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला तर रत्नागिरीत देखील अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.